स्तोत्र संहिता अध्याय 135। परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराच्या नावाची स्तुती करा, परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा, परमेश्वराच्या घरात उभे राहणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घरात अंगणात उभे राहणाऱ्यांनो तुम्ही त्याची स्तुती करा, परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे, त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे, कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्रायल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे, परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे, परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात पृथ्वीवर समुद्रात आणि खोल महासागरात करतो, तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो, तो पावसासाठी विजा निर्माण करतो आणि आपल्या भंडारातून वारे बाहेर आणतो, त्याने मिस्र देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले, हे मिस्रा त्याने तुझ्यामध्ये फारो व त्याचे सर्व सेवक यांच्या विरुद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले, त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला आणि शक्तिमान राजांना मारून टाकले, अमोऱ्यांचा राजा सिहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राजांचा पराभव केला, त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्रायल लोकांसाठी वतन करून दिला, हे परमेश्वरा तुझे नाव सर्व काळ टिकून राहील, हे परमेश्वरा तुझी कीर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील, कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल, राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुपयाच्या आहेत, त्या मनुष्याच्या हातचे काम आहेत, त्या मूर्त्यांना तोंड आहे पण त्या बोलत नाहीत, त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत, त्यांना कान आहेत पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळी श्वास नाही, जे त्या बनवितात ते प्रत्येक जण त्याच्यावर भरोसा ठेवणारे त्यांच्या सारख्याच त्या आहेत, हे इस्रायलाच्या वंशजांनो परमेश्वराचा धन्यवाद करा, अहरोनाच्या वंशजांनो परमेश्वराचा धन्यवाद करा, लेवीच्या वंशजांनो परमेश्वराचा धन्यवाद करा, परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याचा जो परमेश्वर एरुसलेमेत राहतो त्याचा धन्यवाद सिय्योनेत हो, परमेश्वराची स्तुती करा.